नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. 79व्या स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसंधेक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्राक संबोधित करतली. हे भाशण आकाशवाणीच्या पुराय राष्ट्रीय नेटवर्काचेर सांजे 7 प्रसारीत जातले आनी दूरदर्शनाच्या सगळ्या वाहिन्यांचेर हिंदी आनी उपरांत इंग्रजी आवृत्ती प्रसारीत करतले. दूरदर्शनाचेर हिंदी आनी इंग्रजीत भाशणाचे प्रसारण आनी दूरदर्शनाच्या प्रादेशीक वाहिन्यावरवी प्रादेशीक भाशांनी प्रसारीत करतले. आकाशवाणी आज राती 9:30 तांच्या संबंधित प्रादेशीक नेटवर्काचेर प्रादेशीक भाशेतल्यो आवृत्ती प्रसारीत करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज सकाळी राष्ट्रपती भवनात अमृत उद्यानाच्या गिमाळी वर्सुकी महोत्सवाचे उक्तावण केले. उद्यान ह्या शेनवारापासून 14 सप्टेंबर मेरेन सकाळी 10 ते सांजे 6 मेरेन जनते खातीर उक्ते उरतले. राष्ट्रीय खेळा दिसा निमतान 29 ऑगस्टाक खेळाडूंक अमृत उद्यानात विशेष प्रवेश आसतलो आनी 5 सप्टेंबराक शिक्षक दिसा निमतान शिक्षकांक प्रवेश मेळटलो. गार्डन ट्रेलात बालवाटिका, हर्बल गार्डन, बॉन्झाय गार्डन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन आनी सर्क्युलर गार्डन हांचो आसपाव आसा. अमृत उद्यानात प्रवेश फुकट आसतलो आनी शालेय गट 17 वेळार राष्ट्रपती भवन संग्रहालयात फुकट प्रवेश घेवंक शकतात. फाल्यां देश स्वातंत्र्य दीस मनयतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रतिष्ठीत लाल किल्ल्यावेल्यान राष्ट्रध्वज फडकायतले आनी राष्ट्राक संबोधीत करतले. 2047 मेरेन विकसीत भारताचे सरकाराचे सपन साकार करपाच्या दिशेन देश व्हड पावलां उबारतना ह्या वर्साच्या समारंभाची थीम नया भारत आसा. समृद्ध, सुरक्षीत आनी धाडसी नया भारताच्या सतत उदयाचे स्मरण करपाक आनी प्रगतीच्या मार्गार मुखार वचपाक नवीन शक्ती प्रदान करपाक हो समारंभ एक व्यासपीठ म्हूण काम करतलो. ह्या वर्सा स्वातंत्र्य दिसाच्या समारंभात ऑपरेशन सिंदूराचे यश मनयतले. निमंत्रण पत्रार ऑपरेशन सिंदूराचो लोगो तशेंच चेनाब पुलाचो वॉटरमार्क आसा. ह्या वर्सा लाल किल्ल्यावेलो समारंभ पळोवपाक वेगवेगळ्या क्षेत्रातले सुमार 5,000 खास सोयऱ्यांक आमंत्रीत केल्या. देशाच्या फाळणीच्या इतिहासाचेर आधारीत विभाजन विभीषिका दिसाच्या फाटभुयेर आयज पणजे कदंबा बसस्थानकाचेर फाळणीच्या इतिहासाची म्हायती दिवपी खासा प्रदर्शन आयोजीत जाले. ह्या प्रदर्शनाचे उक्तावण आयज गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले.
तिरंगा आमकां लहरयता, पण हे करता आसतना सुद्धा ह्या फॅमिलीचे सेक्रिफायस हे आम्ही याद दवरप हे सातत्यात गरज आसा. आणि त्यांना खरो न्याय त्यांना मेळ्ळो जाल्यार सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट हाडल्या उपरांत त्यांना खरो न्याय जो आसा हो मेळ्ळो.
79व्या स्वातंत्र्य दिसा दक्षिण भारतात देशभक्तीची भावना प्रज्वलित करपाक सदर्न कमांड मिलिटरी बँड 15 ऑगस्टाक दक्षिण गोंयात बाणावली दर्यादेगेर सांजे 6:30 सावन आर्मी बँड सादर करतले. भारत आपलो 79वो स्वातंत्र्य दीस मनयताना संरक्षण मंत्रालय, सशस्त्र दळ, सेना, नौदळ, हवाई दळ, भारतीय तटरक्षक दळ, केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ CAPF आनी राष्ट्रीय कॅडेट्स कॉर्प्स NCC हांच्या समन्वयान आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचो सन्मान करपाक आनी देशभक्तीची खोल भावना निर्माण करपाक देशभर भव्य लष्करी बँड सादरीकरणां आयोजीत करता. ह्या उपक्रमा अंतर्गत भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडाचे मिलिटरी बँड भारतातल्या 8 प्रमुख सुवातांनी उत्साहवर्धक सादरीकरण सादर करतले, ज्यातून लष्कराचे समृद्ध संगीत दायज, शौर्य आनी आपल्या देशातल्या नागरिकांकडे आशिल्ले सौहार्द दिसतले. भारतीय हवामान खात्यान आयज तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आनी जम्मू काश्मीर हांगा कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. फुडले 2 ते 3 दीस ह्या वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान आयज उत्तर आनी दक्षिण अंतर्गत कर्नाटक, बिहार, जम्मू काश्मीर, लदाख, मुझफ्फरबाद, झारखंड आनी ओडिशा हांगा गडगड आनी वीज पडपाची शक्यताय उक्तायल्या. काल ग्रेटर नोयडात जाल्ल्या सब ज्युनियर 15 वर्सा सकयल्या चले आनी चलियांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणाच्या युवा बॉक्सिंग ब्रिगेडान अजापीत अष्टपैलू कामगिरी केली आनी दोनूय गटात एकूण सांघिक विजेतेपद जिखले. चल्यांच्या गटात हरियाणान 4 भांगरा, 2 रुपया आनी 6 कांश्या पदकां जिखलीं. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.